नमस्कार, मी दर्शना जोगदंदकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचं कामकाज आजपासून सुरू झालं. पश्चिम आशियातल्या संघर्षाबाबत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दोन्ही सभागृहात निवेदन सादर केलं. पश्चिम आशियातल्या परिस्थितीवर सरकारचं लक्ष असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी दक्ष असल्याचं ते म्हणाले. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊनच संबंधित मंत्रालय समन्वयानं काम करत आहेत, तसंच पश्चिम आशियातला तणाव कमी करण्यासाठी सरकारकडून राजनैतिक प्रयत्न सुरूच राहतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. पश्चिम आशियातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. होर्मुझ मार्गे वाहतूक बंद झाल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तसंच युद्धस्थितीमुळे कुवैत आणि संयुक्त अरब अमिरातींसारख्या देशांनी खनिज तेल उत्पादन आणि निर्यातीत कपात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या कच्च्या तेलाचं मूल्य प्रति बॅरल $110 पुढे गेलं आहे. गेल्या 7 दिवसात या दरात 55% जास्त वाढ झाली आहे. T20 क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विजयासाठी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. विश्वचषक जिंकल्याबद्दल आज संसदेच्या आणि राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातही भारतीय संघाचं अभिनंदन करण्यात आलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1353 अंकांची घसरण झाली आणि तो 77,566 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 422 अंकांची घसरण नोंदवत 24,028 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.